नमस्कार, आकाशवाणी पणजीच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी अक्षता बोडके तुमकां प्रादेशिक खबरो दिता. मुखेल खबरो. भारत उर्जा सप्तकाची चवथी आवृत्ती 27 ते 30 जानेवारी मेरेन गोंयांतल्या ओएनजीसी बेतूल हांगा जातली. शेतकार, नुस्तेकार, कारागीर, उत्तेजक आनी गांवगिऱ्या तरणाट्यांक सशक्त करून स्वयंपूर्ण गोंय आनी विकसीत गोंय 2037 ध्येय साध्य करपाचेर सरकाराचे लक्ष आसा अशें मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत हांणी म्हणला. शार उदरगत खात्यान 2026 वर्सा नागरी संस्थेक जावपी सार्वत्रिक वेंचणुकेच्या तयारेचो एक भाग म्हणून पणजी शार महामंडळा खातीर 30 वॉर्डाचो फेररचणूक मसुदो उजवाडायला. युवा काँग्रेस फाट्या वतीन आयज बेरोजगारी आनी म्हारगाये आड पणजेक मोर्चा काढलो. आता पुराय खबरो. शेतकार, नुस्तेकार, कारागीर, उद्देजक आनी गांवगिऱ्या तरणाट्यांक सशक्त करून तशेंच सक्षम गांव तयार करप, सूक्ष्म ल्हान मध्यम उद्देग एमएसएमई घटमूट करप, हरीत उर्जा वाढोवप आनी स्वयंपूर्ण गोंय आनी विकसीत गोंय 2037 ध्येय साध्य करप हाचेर सरकाराचे लक्ष आसा अशें मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत हांणी म्हणला. ते नाबार्डाच्या गोंय फांट्या वतीन स्टेट क्रेडीट सेमिनार आनी स्टेट फोकस पेपर उजवाडावपाच्या आयोजीत कार्यावळींत मुखेल सोयरे म्हणून उलयताले.
I congratulate NABARD for the Goa region office for preparing the valuable document that reflects not only the numbers but also the Goa's real potential, Goa's priorities and most importantly Goa's people. The credit is not just money, credit is confidence. It is a belief that the farmer can invest in a better future, that the self-help group can become the enterprise and that the young entrepreneur can build the business and that the village can create the opportunity without leaving its root behind.
मुखेल सचीव डॉ व्ही कांदावेलू हांणी नाबार्डाच्या यत्नांक लागून आता लक्ष सुमार 12,800 कोटी मेरेन वाढला अशें म्हणला. बँकर्स आनी हेर भागधारकांचे घटमूट सहाय्यक कामगिरी आनी आधार मेळ्यार हे लक्ष सहज साध्य जातलें असो विस्वास तांणी उक्तायलो. यावेळार नाबार्डाचे अधिकारी तशेंच शेतकार, बँक अधिकारी तशेंच हेर मानिस्त हाजीर आशिल्ले. भारत उर्जा सप्तकाची चवथी आवृत्ती 27 ते 30 जानेवारी मेरेन गोंयांतल्या ओएनजीसी बेतूल हांगा जातली. पेट्रोलियम आनी सैमीक वायू मंत्रालयान आयोजीत केल्ल्या ह्या जागतीक उर्जा कार्यावळींत 120 वयर देशांचो वांटो आसतलो. तातूंत 570 प्रदर्शक आसतले. सुमार 5,400 परिशदेचे प्रतिनिधी आनी 540 परस चड जागतीक वक्ते हाजीर रावपाचे आसात अशी माहिती फेडरेशन ऑफ इंडियन पेट्रोलियम इंडस्ट्रीचे डिरेक्टर जनरल गुरमीत सिंग हांणी दिल्या. सगळ्यांत व्हडल्या आंतरराष्ट्रीय उर्जा मळावेल्या ही म्हत्वाची थारतली. ह्या वर्साची पहिली व्हडली आंतरराष्ट्रीय उर्जा म्हणून इंडिया एनर्जी वीक 2026 संवसारभरातले मंत्री, उद्देग, फुडारी, धोरण निर्माते, अर्थिक संस्था, शिक्षणीक आनी तंत्रगिन्यान पुरवणदार एकठांय येतले. ह्या परिषदेचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी व्हर्च्युअल रित्यान उक्तावण करतले अशी माहिती राजीव जैन हांणी दिल्या.
Week 2026, which will be held at ONGC Advanced Training Institute at Bethul, Goa from 27th to 30th January. India Energy Week, as you know, in a very short time has emerged as one of the most influential global platforms on energy, and IW 2026 will further consolidate India's position at the center of the global
भारत सरकाराचे पेट्रोलियम आणि सैमिक वायूचे मानाधिक मंत्री हरदीप सिंग पुरी, संयुक्त अरब अमिरातीचे मानाधिक उद्देग आणि प्रगत तंत्रगिन्यान मंत्री डॉ सुलतान अहब अल जबर, कॅनडाचे ऊर्जा मंत्री टीम हॉडसन तसेच आफ्रिका मध्य उदिंत, मध्य आशिया आणि ग्लोबल सायन्सचे मंत्री वाटो घेतले. युवा काँग्रेस फाट्या वतीन आयज बेरोजगारी आणि म्हारगाये आड पणजेत मोर्चा काढलो. आल्तींच्या मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यांकडेन वचपा खातीर भायर सरिल्ले मोर्चा पुलिसांनी पणजे आडायलो. स्थितीचेर नियंत्रण दवरपा खातीर पुलिसांनी कांय कार्यकर्त्यांक ताब्यांत घेतले. काँग्रेस विधीमंडळ फुडारी युरी आलेमांव, पक्षाची सहप्रभारी अंजली निंबाळकर, आल्तीन गोम्स, युवा काँग्रेस अध्यक्ष अर्चित नायक आनी हेर कार्यकर्ते मोर्चान वांटेकार जाले. पणजेच्या मिनेझीस ब्रागांचा सभाघरा लागसार मोर्चाक सुरवात जाले. उपरांत कांय अंतराचेरूच पुलिसांनी मोर्चा आडायलो. यावेळार व्हडा संख्येन पुलीस फौज हाजीर आशिल्ली. मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत हांच्या नेतृत्वाखाला सरकार हुकुमशाय मार्गान काम केल्ल्यान सगळे कडेन दादागिरी सुरू आसा. बेरोजगारी वाढिल्ल्यान ताचो निशेध करपा खातीर मोर्चा काढलो. शांतिकायेन केल्लो हो मोर्चा पुलिसांनी दादागिऱ्याच्या मार्गान आडायलो. लोकशायेन शांतपणान निशेध करपाचो अधिकार दरेकल्याक आसा, असो अधिकारूय गोंयान ना अशें युरी आलेमांव हांणी सांगलें. गोंयान आयज बायलां सुरक्षीत ना आनी बेरोजगारी वाडत आसा. युवक काँग्रेसीच्या अधिकार ग्रहण सुवाळ्या उपरांत दनपरां बेरोजगारीचो निशेध करपा खातीर मोर्चा काडलो. ह्यो खबरो तुमी आकाशवाणी पणजीच्या प्रादेशीक खबरां विभागावरवीं आयकतात.
भाई, अब खेती में पानी की बचत और पैसे की बचत दोनों होंगी.
वो कैसे?
अब नए जीएसटी में ड्रिप इरिगेशन सिस्टम पर लगभग 9000 रुपए की बचत.
वाह, लागत भी कम और फायदा ज्यादा.
भाई, खेती हुई और आसान और पैदावार भी बेहतर.
नेक्स्ट जेन जीएसटी, बेटर एंड सिंपलर.
गोंय सरकाराच्या उच्च शिक्षण संचालनालयान शिक्षणीक संस्था आनी उद्देग हांचे मदले सहकार्य घटमूट करपा खातीर कॉन्वर्ज 3.0 हो महोत्सव आयोजित केला. राज्यांतल्यो उच्च माध्यमीक शाळा आनी राज्यभरांतल्या उच्च शिक्षण संस्थांनी ह्या महोत्सवान वांटेकार जावचे असो उलो आयोजकांनी मारला. ह्या निमतान गोवा ग्रह विज्ञान महाविद्यालयान 6 फेब्रुवारी 2026 दिसा अखील गोंय आंतर उच्च माध्यमीक शाळा मायम सर्त घडोवन हाडल्या. जेन्ना उतरां उणी पडटात तेन्ना कृती चड मोठ्यान उलयतात आनी हे सर्तीचो हेतू विद्यार्थ्यांक हालचालींतल्यान आनी अभिव्यक्ती वरवीं शाश्वत उदरगत ध्येय एसटीजी विशीं आपले विचार आनी भावना उक्तावपाक एक माची दिवप असो आसा. सर्तीचो विशय ल्हान कृती व्हड परिणाम असो आसा. ह्या सर्तीन चडांत चड शिक्षक संस्थांनी वांटो घेवचो अशें विज्ञान महाविद्यालयान मागला. तुवें हॉस्पिटल जीएमसी कडेन लिंक हॉस्पिटल म्हणून आयज भलायकी खात्यान जाहीर केला. ह्या वाठारांत भलायकी सुविधा घटमूट करपाच्या हेतान हो निर्णय म्हत्वाचो थारतलो. गोंय सरकारान हे विशीं आयज अधिसुचोवणी जारी केल्या. हालींच जाल्या शियाळी अधिवेशना वेळार मांद्रेचे आमदार जीत आरोलकर हांणी तुवें नवें हॉस्पिटल बांदून लेगीत साबार वर्सा सावन बंद आसा अशें शुन्य वराक सभाघराच्या नदरेक हाडून दिल्लें. ह्या वेळार भलायकी मंत्री विश्वजीत राणे हांणी 30 जानेवारी मेरेन हें हॉस्पिटल कार्यरत करता अशें आश्वासन दिल्लें. जाल्यार पेडणेचे जागृत नागरिकांनी हें हॉस्पिटल 25 जानेवारी मेरेन उक्तें जायना जाल्यार 28 जानेवारी सावन खर आंदोलन करपाची शिटकावणी दिल्ली. ह्या हॉस्पिटल पेडणे मांद्रे तशेंच गोंया लागीं आशिल्ल्या सिंधुदुर्ग वाठारांतल्या दुयेंतींक उपचार दिवपाच्या नदरेंतल्यान म्हत्वाचें थारतलें. द गोवा काउन्सील ऑफ आयुर्वेद एण्ड अदर अलायड इंडियन सिस्टम ऑफ मेडिसिन्स हांचे वांगडा नियोजन सांख्यिकी आनी मूल्यांकन संचालनालया वतीन आंतरराष्ट्रीय आयुर्वेद आनी निरोगीपण एक्स्पो आनी शिखर सभा 2026 पहिल्या आवृत्तीचे फाल्यां सकाळी 10 वरांचेर ह्या कार्यावळीचे उक्तावण जातले. ही कार्यावळ बांबोळे डॉ श्यामाप्रसाद मुखर्जी इंडोर स्टेडियमांत जातली. ह्या वेळार मुखेल सोयरे म्हणून केंद्रीय भलायकी मंत्री जगत प्रकाश नड्डा, गोंयचे मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत, केरळचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर, गोंयचे भलायकी मंत्री विश्वजीत राणे, राज्यसभेचे खासदार सदानंद शेट तानावडे, पर्यटन मंत्री रोहन खवटे तशेंच हेर मानेस्त हाजीर रावतले. साळावली धरण पुनर्वसन येवजणे खाला घरा गेल्या लोकांक पुनर्वसन येवजणे खाला जे भूखंड दिल्या तांचे म्युटेशन आनी सर्वे नंबरांत दुरुस्ती करपा खातीर सरकारान समिती स्थापन केल्या. सर्वे नंबरांत दुरुस्ती करपा सयत समितीक 3 महिन्यांत प्रलंबीत म्युटेशनाची प्रक्रिया पुराय करची पडटली. कुशावती जिल्ह्याचे जिल्होधिकारी हे समितीचे अध्यक्ष असतले. हे विशीची अधिसुचोवणी जारी झाल्या. चुको जाल्ल्या सर्वे नंबरांत दुरुस्ती करपा सयत भूखंड नावार करपाची प्रक्रिया पुराय करची पडटली. शार उदरगत खात्यान 2026 नागरी संस्थेक जावपी सार्वत्रीक वेंचणुकेचे तयारीचो एक भाग म्हणून पणजी शार महामंडळा खातीर 30 वॉर्डाचो फेरवेंचणूक मसुदो उजवाडायला. खात्यान जारी केल्ले भौशीक सुचोवणे प्रमाण फुडल्या वेंचणुके खातीर शाराची संख्या आनी शिमो हांचे विशीं तपशील ह्या मसुद्यान दिल्ले आसात. हो मसुदो 21 जानेवारी ते 29 जानेवारी 2026 मेरेन आयतारा आनी भौशीक सुटी सोडून हेर सगळ्या कामाच्या दिसांनी कार्यालयीन वेळार मामलेदार तिसवाडीच्या कार्यालयान तशेंच पणजी महापालिका कार्यालयान भौशीक तपासणी खातीर उक्तो उरतलो. पणजी वेधशाळेन नोंद केल्ल्या प्रमाण पणजेत चडांत चड तापमान 33.2° सेल्सियस नोंद जाला जाल्यार उण्यांत उणें तापमान 19.4° सेल्सियस नोंद जाला. खेळ आनी युवा वेव्हार खात्यान आयोजीत केल्ल्या 17 वर्सां पिराये सकयल्या दक्षीण जिल्हो पातळे वेल्या खो खो सर्तीचे विजेतेपद बोर्डा हांगाच्या सरकारी मल्टीपर्पज माध्यमीक विद्यालयान मेळ्ळा. खबरो सोपोवच्या पयलीं परतून एक फावट आयच्यो मुखेल खबरो. बारातूरच्या सप्तकाची चौथी आवृत्ती 27 ते 30 जानेवारी मेरेन गोयातल्या ओएनजीसी बेतूल हांगा जातली. शेतकार नुस्तेकार कारागीर उद्देजक आणि गावगिऱ्या तरणाट्यांक सशक्त करून स्वयंपूर्ण गोय आणि विकसित गोय 2037 ध्येय साध्य करपाचेर लक्ष आसा असे मुख्यमंत्री दोतर प्रमोद सावंत हांणी म्हणला. शार उदरगत खात्यान 2026 वर्सा नागरी संस्थेक जावपी सार्वत्रिक वेंचणुकेच्या तयारीचो एक भाग म्हणून पणजी शार महामंडळा खातीर 30 वॉर्डाचो फेररचणूक मसुदो उजवाडायला. युवा काँग्रेस फाट्या वतीन आयज बेरोजगारी आणि म्हारगाई आड पणजेत मोर्चा काढलो. इतल्यान ह्यो प्रादेशिक खबरो सोपल्यो. मुखावेले प्रादेशिक खबरापत्र तुमकां फाल्यां सकाळी 7:25 आयकूंक मेळटलें. नमस्कार.